हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेषुधिमते च नमः तीक्ष्णेशवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीत्याय च नमः सूत्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च धीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थाय च कुल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः षष्ट्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददा आपल्याला सांग परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। पूजनीय स्वामी माधवनाथांच्या कार्याचा उगम 1958 साली झाला। आपल्याच घरी स्वांत सुखाय असा ज्ञानेश्वरी निरूपणाचा उपक्रम सुरू झाला। पूजनीय सरलाताई हा पहिला आणि एकमेव श्रोता होता। असे काही आठवडे गेले असतील आणि हळूहळू श्रोते जमा होऊ लागले। रोजच्या ज्ञानेश्वरी निरूपणाचं व्यसन लागावं त्याप्रमाणे 25-30 श्रोते नेमाने यायला लागले। भागेश्वर निवासातल्या दोन खोल्यांमध्ये मावतील इतपतच श्रोते 1958 पासून ते 1978 पर्यंत म्हणजे 20 वर्ष स्वामीजींच्या वाघयज्ञात सहभागी झाले होते। अतिशय अप्रसिद्ध अप्रकाशित आणि अंतर्मुख त्यांनी चाललेल्या या कार्यात नकळतपणे प्रचंड ऊर्जा निर्माण होत होती याची किती जणांना कल्पना होती कोणास ठाऊक। स्वामीजींची प्रवृत्ती मोठं कार्य उभं करण्याची निश्चितच नव्हती आणि तरीही भगवंतांनी धाडल्यासारखे श्रोते त्यांची संख्या वाढत गेली। 1978 ते 1984 या कालावधीत स्वामीजींकडे आकर्षित होऊन स्थिरावणाऱ्या साधकांची संख्या द्विगुणित त्रिगुणित बहुगुणित होत गेली. विशेषत दुकानाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर स्वामीजींच्या कार्यानं एकदम झेप घेतली. भागेश्वर निवासातील प्रवचन सत्यसाई निलयमध्ये स्थलांतरित झाली. तो प्रशस्त हॉलही कमी पडायला लागला. त्यांच्या गच्चीवर श्रोत्यांसाठी बसण्याची आणि ऐकण्याची व्यवस्था केली गेली. नित्याच्या प्रवचनांची गर्दी जशी वाढत होती तशी स्थिती सकाळ संध्याकाळच्या केंद्रांचीही होत होती. स्वामीजी केंद्रात येण्याआधी तासभर लोक येऊन ध्यानाला बसत. त्यात ध्यानाला बसण्याबरोबरच स्वामीजी दिसतील अशी जागा मिळवणं हा सुद्धा उद्देश बऱ्याच साधकांचा असे. उशिरा येणाऱ्या साधकांना मोठ्या मुश्किलीने जागा मिळेल. जमेल तिथं लोक बसून घेत अथवा उभ्याने सुद्धा ऐकत असत. हे कार्यासाठी सुचिन्ह असलं तरी स्वामीजींच्या विचार मंथनाला चालना देणारं ठरलं. शेखर परांजपेकडच्या एका केंद्रात अशीच एक दिवस तुडुंब गर्दी झाली होती. त्याच्या घराच्या दोनही खोल्यात दाटीवाटीनी मंडळी बसली होती. स्वामीजींचा साधकांशी सुखसंवाद चालला होता. इतक्यात सद्भक्त श्रीयुत बापूसाहेब भिशीकर या केंद्रात आले. बापूसाहेब हे आदरणीय व्यक्तिमत्व, ज्येष्ठ पत्रकार आणि तरीही सश्रद्ध संतांना मानणारे. ते जेव्हा कधी केंद्रात येत तेव्हा स्वामीजी आवर्जून त्यांना आपल्याजवळ बोलावून बसवत. बापूसाहेबांनाही स्वामीजींच्या सहवासात समाधान मिळे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या लेखन कार्यासाठी त्यांना उत्तमोत्तम विषयही स्वामीजींच्या सान्निध्यात मिळत असत. बापूसाहेब शेखरकडील केंद्रात आले खरे, पण त्या दिवशी त्यांना स्वामीजींच्या जवळ तर सोडाच पण त्या खोलीतही शिरणं अशक्य झालं. त्यांना पाहताच स्वामीजी बोलता बोलता थांबले. दरम्यानच्या काळात बापूसाहेबांनी शेखरच्या घराच्या बाथरूमच्या दारापाशी असलेल्या पायपुसण्यावर बसकण मारली. स्वामीजींना ही कृती पाहून वाईट वाटलं. त्यांनी बापूसाहेबांना आत येण्यासाठी खुणावलं, पण बापूसाहेबांनी जागेवरूनच असू दे असं त्यांना दर्शवलं. आम्हा मुलांपैकी कोणी उठून त्यांना जागा देऊ केली तरी ते त्याच जागेवर बसून राहिले. केंद्र संपून परत जाताना स्वामीजींनी आपली खंत बोलून दाखवली. ते म्हणाले, आपल्या केंद्राला आता जागा पुरत नाही. बघा ना, आज बापूसाहेबांसारख्या व्यक्तीला सुद्धा कोपऱ्यात पाय पुसण्यावर बसण्याची वेळ आली. मला असं वाटतं की त्या प्रसंगामुळे स्वामीजींच्या विचाराला एक मोठी कलाटणी मिळाली असावी. दुसऱ्या दिवशीच्या केंद्रात स्वामींनी पुन्हा हाच विषय काढला. ते म्हणाले, आता आपल्याला आपल्याच प्रशस्त वास्तूचा विचार करावा लागणार आहे. बापूसाहेबांसारख्या श्रेष्ठ साधकांना, ज्येष्ठ साधकांना कुठेतरी कोपऱ्यात वळचणीला पोत्यावर बसण्याची वेळ येते हे काही चांगलं लक्षण नाही. आपलं काम हळूहळू का होईना परंतु निश्चितपणाने वाढतं आहे. साधनेची गोडी असलेले कितीतरी साधक मोठ्या ओढीनी इथे येतात. त्यांच्या या प्रेमाला भावाला आपण योग्य प्रतिसाद देणं आता आवश्यक झालं आहे. आपल्या मंडळाचं एखादं ध्यान मंदिर आपण बांधावं असं प्रकर्षाने अलीकडे मला वाटायला लागलंय. तुम्हाला काय वाटतं? असं म्हणून स्वामीजींनी आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरील भाव निरखून पाहायला सुरुवात केली. इतक्यात सुषमाताईंनी त्यांना विचारलं, पण स्वामी, मंदिर, मठ, आश्रम उभारणं आपल्याला विशेष पसंत नाही ना? स्वामीजींनी अत्यंत विचारपूर्वक सुषमाताईंच्या या मार्मिक प्रश्नाला उत्तर दिलं. तुम्ही म्हणता ते खरं आहे. मठ आश्रम अशा मोठ्या मोठ्या वास्तू उभारणं माझ्या स्वभावात बसत नाही. त्याचं कारण असं आहे की अशा प्रकारे उभारलेल्या या वास्तूंना कुलपं ठोकायची वेळ येते. साधना करण्यासाठी या जागांमध्ये जर एकही साधक फिरकलाच नाही तर त्या इमारतींचा उपयोग तो काय? वास्तू म्हणजे काय? नुसते दगड विटा वाळूंचं बांधकाम थोडीच आहे. तिथे नित्य नियमाने साधना घडत नसेल तर हे सारं व्यर्थच गेल्यासारखं होईल. तुमच्या लक्षात आलं का माझा विरोध ह्या प्रकाराला आहे? सर्वजण लक्षपूर्वक स्वामींचे विचार ऐकत होते. ते पुढे म्हणाले, आपल्याकडची परिस्थिती अगदी भिन्न आहे. आपल्याकडे ध्यानाची जिज्ञासा असणारे, नित्य निष्ठेने साधना करणारे अनेक साधक येतात. त्यात तरुण वर्गाचा सुद्धा मोठा भरणा आहे. अशा वेळेस या सर्व मंडळींना निर्वेदपणे साधनेस बसण्यासाठी आपली वास्तू असणं हे क्रमप्राप्तच आहे. आपल्या मंडळाची वास्तू असावी. आपल्या पद्धतीने आपण आपले कार्यक्रम, प्रवचन, ध्यान केंद्र तिथे घेऊ शकू. स्वामीजी, अशी एखादी जागा आपल्या बघण्यात आहे का? कोणीतरी त्यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले, नाही, अजून मी विचारच करतो आहे. पण आता माझा विचार पक्का होत चाललाय. आपल्या आसपासच कुठेतरी जागा बघायला हवी. भागेश्वर निवास पासून 5-10 मिनिटांच्या अंतरावर म्हणजे टिळक रोड, लक्ष्मी रोड आणि इकडे नवी पेठ या टापूतच जागा मिळाली तर बरं होईल. अध्यक्ष महाराज म्हणाले, पुणे विद्यार्थी ग्रहासमोर नरसिंहाचं मंदिर आहे. तसं ते शांत असतं, तिथे सुद्धा आपल्याला बघता येईल. स्वामीजींनी नकारार्थी मान हलवली. ते म्हणाले, कुठल्याही मंदिरात आपलं केंद्र भरणं शक्य नाही. तिथे सतत येणारे जाणारे भाविक असतात. त्याचप्रमाणे त्या मंदिराचे वेगवेगळे उत्सव असले की आपल्याला तिथे केंद्र घेता येत नाही. तो पर्याय तसा आपल्या कामाचा नाही. पुन्हा थोडं थांबून स्वामी म्हणाले, जरा आसपास नवीन इमारतीचं बांधकाम सुरू असेल तर ते बघायला हवं. विजयकडे पाहत त्याला म्हणाले, आपल्या अवतीभोवती फिरून तूच जरा शोध घे. कुठं बांधकाम चालू असेल किंवा सुरुवात होणार असेल तर चौकशी करायला लाग. विजयने तत्काळ होकार दिला. तो म्हणाला, स्वामीजी, उद्यापासूनच मी बघायला सुरुवात करतो. स्वामीजी, पैशाची व्यवस्था कशी करणार? सुषमाताई. स्वामीजी म्हणाले, पैसे उभे राहतील. आपली दोन मंडळं आहेत, स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ आहेच आणि या मुलांनी स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळही स्थापन केलं आहे. काही साधकांनी मला मदतीचं आश्वासन दिलं आहे. बघू, माऊलींच्या इच्छेनं हे सारं होईल. त्या दिवशीचं केंद्र संपल्यावर स्वामीजीं पाठोपाठ आम्ही मुलंही बाहेर पडलो. शेखरच्या घरापासून भागेश्वर निवासाला चालत जाण्यासाठी 5-6 मिनिटं लागतात. मकरंद वझे रस्त्यात चालताना स्वामीजींना म्हणाला, स्वामीजी, आपण ह्यासाठी पैसे उभे करू शकू असं मला वाटतंय. स्वामीजी चालता चालता थबकले आणि त्याच्याकडे पाहत म्हणाले, सांग बरं, कसे काय उभे राहतील पैसे? मकरंद म्हणाला, आपण 2.5 लाखांचा फ्लॅट ध्यान मंदिरासाठी घेऊ शकतो. हे सगळं 1984 सालचं आहे, त्यामुळे या हे जे आकडे आहेत त्या आकड्यांकडे ती मार्जिन लक्षात ठेवून आपण लक्ष द्या. आपल्याकडे 1,000 रुपये देणगी देणारे किमान 100 साधक तरी निघतीलच. 2,000 रुपये देणारे 20-25 जण मिळतील असं मला निश्चित वाटतं. म्हणजे 1.5 लाख रुपये इथेच होतात. स्वामीजींना मकरंदचं बोलणं ऐकून आनंद झाला. एका निश्चित व्यवस्थेतून पैसे उभे राहू शकतात या मकरंदाच्या योजनेचं त्यांना अपार कौतुक वाटलं. जणू त्यांच्या मनावरचा भारच हलका झाला. ते उत्साहाने म्हणाले, रत्नागिरीच्या अप्पासाहेब खेरांनी 25,000 देण्याचं वचन मला मागेच दिलं होतं. मी पण 10,000 देणार आहे. म्हणजे आपण 2 जवळ जातो आहोत. 2 म्हणजे 2 लाखाच्या. प्रसन्नतेने हसत त्यांनी मकरंदाच्या पाठीवर थोपटलं. इतक्यात भागेश्वर निवास आला सुद्धा. थोडं थांबून मुला मुलींकडे पाहत त्यांनी हात वर करून या आता असा निरोप दिला. यानंतर वेगाने घटना घडत गेल्या त्याचा मला स्मरतो तसा वृत्तांत आता पुढच्या खेपेस पाहू.
अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मजदेतयांची संगती, मजदेतयांची संगती. मग मी कमळापती, तुझ बाणी कंटाळा पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई. उगाच संतांची ये पायी, उगाच संतांची ये पायी, न मागे न करी काही, न मागे न करी काही. तुझी अनगा विठोबा पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई. तुम्ही आम्ही पिडो जेणे, तुम्ही आम्ही पिडो जेणे, दोन्ही वारतीये काने, दोन्ही वारतीये काने. बैसलो धरणे, बैसलो धरणे, हका देत दाराशी, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई. तू का म्हणे या बोला, तू का म्हणे या बोला, चित्त द्यावे गा विठ्ठला, चित्त द्यावे गा विठ्ठला. आता न पाहिजे केला अवघा माझा अवघेरा, पडून राहीन ताये ठाई, उगाच संतांची ये पायी, न मागे न करी काही. तुझी अनगा विठोबा, तुझी अनगा विठोबा. विठोबा तुझी अनगा विठोबा तुझी अनगा विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम
देहाचा अंत झाल्यावर त्यासोबत असलेल्या सत्व रजतम गुणांचं काय होतं म्हणजे परत जेव्हा जीव जन्म घेतो तेव्हा ते गुण तेवढ्याच प्रमाणात त्यासोबत येतात का असं विचारलेलं आहे. आपल्याला या जीवनामध्ये चालू जीवनामध्ये बोध होणं या संत प्रणीत औपनिषदिक अशा उपदेशाची जशी निकड वाटते तस देह पडल्यानंतर नक्की काय असतं याची फार उत्सुकता मानवी मनाला असते. ही जी उत्सुकता आहे या उत्सुकतेपोटी मृत्यू उपरांत नक्की काय असतं याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपली बुद्धी करत असते जे बुद्धीला तसं शक्य नाहीये. देहाचा अंत झाल्यावर त्यासोबत असलेल्या सत्व रजतम गुणांचं काय होतं या वाक्याची धाटणी अशी आहे की देह आहे आणि देहाच्या सोबत सत्व रजतम आहे अशी या वाक्याची एकूण धाटणी आहे. पण देहच सत्व रजतमाचा झालेला आहे. देहाच्या सोबत सत्व रजतम आहेत असं नाही तर देहच त्रिगुणात्मक आहे. पंचभूतात्मक जसा आहे तसाच त्रिगुणात्मक आहे. तिसऱ्या अध्यायात भगवंतांनी विश्वचक्र कसं निर्माण झालं भूत मात्रांपर्यंत हे सांगत असताना अक्षर परमात्म्यापासून कसं विश्व निर्माण झालं आणि पर्जन्यादी होऊन भूतसृष्टी निर्माण झाली याचं वर्णन केलं. अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभवः यज्ञात भवती पर्जन्यः यज्ञ कर्म समुद्भवः आणि ते सगळं चक्र निर्गुण निराकार परमात्म्यापर्यंत गेलेलं आहे असं सांगितलं. निर्गुण निराकार अव्यक्त काय काय शब्द द्यावेत तेवढे थोडे आहेत. केवळ अस्तित्वमान अविनाशी असंच एक काही होतं अगदी सुरुवातीला. त्याच्या ठिकाणी इंटेलेक्ट म्हणजे बुद्धी होती, जाणीव होती, आणि ते तसंच होतं, अफूट व्यापून राहिलेलं, ऑमनी प्रेझेंट, सर्व ठिकाणी एकाच वेळी उपस्थित असलेलं असं. ते निष्क्रिय होतं, अव्यक्त होतं, निराकार होतं, आणि त्याला परमात्मा असं म्हटलं गेलं, त्याला ब्रह्म अशी देखील एक संज्ञा दिली गेली, त्याला थोरला देव असं समर्थ म्हणतात मनोबोधामध्ये. जगी थोरला देव तो चोरलाचे असं जे म्हणतात ते त्या थोरल्या देवाबद्दल म्हणजे अक्षर परमात्म्याबद्दलच म्हणतात. ते तत्व काही करत नव्हतं, काही करवत नव्हतं, आणि त्या तत्वाखेरीज दुसरं इथं काहीही नव्हतं. जेव्हा पृथ्वीही नव्हती, आपही नव्हतं, तेजही नव्हतं, वायूही नव्हता, आकाशही नव्हतं. आपण आकाश पृथ्वीच्या वरच्या भागाला, वातावरणाला म्हणतो, त्याच्या पलीकडे अंतराळ, काहीच नव्हतं. कारण आकाश आहे हे आयडेंटिफाय करायला कोणीतरी हवं ना, म्हणजे मग तो सांगेल आकाश आहे. जर कोणीच नसेल तर आकाशही नाही, काहीतरी एक आहे, एवढं आहेपणाने आहे. अशी वस्तुस्थिती होती. या निर्गुण परमात्म्याच्या ठिकाणी त्याच्यापाशी असणाऱ्या जाणीवेच्या शक्तीमुळं त्याला आपण एकच आहोत असं समजलं, आपण एकमेवा द्वितीय आहोत असं त्याला समजलं. जर काहीच नसतं तर समजायची सोय नव्हती, पण काही एक होतं आणि त्याच्या ठिकाणी जाणीव देखील होती, त्यामुळे त्या जाणीवेला आपण एकच आहोत असं लक्षात आलं. एक जिन्सी एकच असं काही आहे आणि आपण बहु व्हावं असं त्याला वाटलं. एकोहम बहुस्याम प्रजायय इति, आपण बहु व्हावं, आपण भूतसृष्टी व्हावं, अनेक धा व्हावं असं त्याला वाटलं. हे ज्या त्या शुद्ध जाणीव स्वरूप पण संकल्प न करणाऱ्या अशा स्थितीच्या ठिकाणी हा संकल्प झाला, मी आहे आणि मी एकमेव आहे, तेव्हा त्या ठिकाणी मायेचा उगम झाला असं समजलं जातं. त्या ठिकाणी मायेचा उगम झाला. आहे पण त्याला आहे असं जर वाटत नसेल, आपण आहोत असं, आहेपणाने आहे पण स्वतःची वेगळी विशेष जाणीव नसेल, अशा स्थितीतून आपली स्वतःची जाणीव आहे अशा स्थितीत ते आलं, म्हणून त्याला माया अहमची जाणीव तिथं निर्माण झाली. आणि त्याला असंही लक्षात आलं की आपण एक आहोत, तर अनेकधा अनेक व्हावं. अशा निष्क्रिय निराकार अव्यक्त अशा स्थितीच्या ठिकाणी असा संकल्प निर्माण झाल्यानंतर त्या संकल्पालाच मूळ माया असं म्हटलं गेलं. मूळ माया जन्माला आली. परमात्मा जितका अनादि तितकीच ही अनादि नव्हे परमात्माच. परमात्म्यापासून किंचितही वेगळं न होता आपण एकमेव आहोत असं त्याला वाटलं आणि आपण अनेक व्हावं असं त्याला वाटलं. बहुस्याम, आणि त्याची निष्क्रिय निराकार अव्यक्त स्थिती तशीच असताना या संकल्पाच्या योगाने विश्व प्रसवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. विश्व निर्माण होण्याच्या ते स्वप्रसव होतं. कोणीही त्याला निर्माण केलं नाही, त्याच्या संकल्पाने ते निर्माण झालं. जितका परमात्मा निर्गुण निष्क्रिय निराकार अव्यक्त जाणीवरूप, तेवढीच ही संकल्पशक्ती देखील निर्गुण निष्क्रिय अव्यक्त निराकार अशीच होती. आणि त्याच्यापासून झालेली ही पंच त्याच्यापासून या संकल्पापासून बहुधा व्हावं असं म्हटल्यावर संकल्पामुळे तिथंच असलेल्या त्याच्या स्थितीमध्ये काही स्थित्यंतर झाली. संकल्प योगे आणि त्याचाच काही भाग सत्व, काही भाग तम आणि काही भाग रज अशा गुणांनी प्रेरित झाला. आपल्याला ज्या सत्व रज तमाची कल्पना आहे, आपण ज्याला सत्व रज तम म्हणतो तसे ते नव्हते, ते अव्यक्त स्वरूपातच होते, ते निष्क्रियच होते, पण बीज रूपाने ते जन्माला आले. मूळ मायेच्या योगाने, मूळ मायेमध्येच म्हणजे परमात्म्यामध्येच मूळ माया झाली, त्या मूळ मायेमध्येच इनबिल्टच त्याच्यातूनच जसं दुधातूनच साय होते तसं त्याच्यातून सत्व रज तम हे भाव निर्माण झाले. आणि या अव्यक्त पण अहंता असलेल्या सत्व रज आणि तम या गुणांपासून सक्रिय साकार विश्व निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. उपनिषद म्हणतात अशी झाली. म्हणून अक्षर परमात्मा मूळ माया त्रिगुण इथपर्यंत सगळं अव्यक्त स्वरूपच होत, पण त्या त्रिगुणातूनच म्हणजे परमात्म्यातूनच मूळ सत्व रज तम जसे निर्माण झाले, त्या सत्व रज तमातूनच विश्व निर्माण व्हायला सुरुवात झाली. पंचभूत झाली, पृथ्वी आप तेज वायू आकाश झाले. या पंचभूतांमध्ये काही घटक हे तमोगुणी आहेत, दगड धोंड्यांसारखे, तर काही तेजानी युक्त आहेत सत्वासारखे, काही कार्यप्रवण आहेत वायू इत्यादी यांच्यासारखे. ही सत्व रज तम यांच्यापासूनच झालेली उत्पत्ती आहे, पण ते एकमेकात मिसळलेले आहेत. एक पृथ्वी जरी झाली तरी तिच्यामध्ये काही रज आहे, काही सत्व आहे. एक तेज जरी झालं तरी त्या तेजामध्ये देखील काही सत्व आहे, तम देखील आहे, निग्लिजिबल असेल पण आहे. अशा प्रकारे पंचमहाभूतांची निर्मिती या त्रिगुणांच्या गुणांमुळे कार्यशक्तीमुळे झाली, तिचं प्रगटीकरण झालं. त्रिगुणांचं प्रगटीकरण पंचभूतांमध्ये झालं. पण जी जाणीव होती, ज्या जाणीवेपासून मूळ माया झाली, त्या मूळ मायेपासून त्रिगुण झाले, ती जाणीव शक्ती एका बाजूनी काम करतच होती, ती होतीच. त्या जाणीवेचा एक परिशुद्ध भाग होता तो मूळ माया त्रिगुण पंचमहाभूत या सगळ्यांमधून चालत आला. संपूर्ण कन्व्हर्शन नाही, ती जाणीवही होती आणि पंचभूतही झाली. ही जी जाणीव होती त्या जाणीवेनी जीव ज्याला म्हणतात प्रकृती, या जीव प्रकृतीचं रूप धारण केलं. आणि जी पंचमहाभूत होती ती तिला सहाय्यभूत होऊन देह प्रकृती झाली. सातव्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या याचं वर्णन पराप्रकृती आणि अपराप्रकृती या योगाने आलं. या पंचमहाभूतांच्या विशिष्ट झटापटीमधून सर्व सृष्टी निर्माण झाली. तिच्या अनुकूल झटापटीमुळं खरं म्हणजे सगुण साकार विश्व आणि त्या विश्वामध्ये देखील औषधी म्हणजे वनस्पती आणि प्राणी मात्र कीटकांपासून मनुष्यापर्यंत असे निर्माण झाले. झाले कसे झाले कोणी केले ते तिथं निर्माण झाले. उत्क्रांतीवादातून झाले पण झाले. नुसती पंचभूत असती आणि जाणीव जर नसती तर एकही जीव निर्माण झाला नसता. मग उत्क्रांती ही संभवनीय नव्हती. मालमध्ये कोणीतरी सांगितलं की डार्विनचा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत हा म्हणजे आता प्रूव्हन फॅक्ट झालेली आहे असं असं सांगितलं. जे काही फार पुरातन कालामध्ये असणारे असे जीवाणू सापडले त्या जीवाणूंमधूनच प्रगती होत आता जी जीवसृष्टी दिसते आहे ती जीवसृष्टी झाली हे समजायला आता भक्कम पुरावे निर्माण झाले. डीएनए त्याचे काढले. पण मुळात पहिला जीवाणू निर्माण होताना पंचमहाभूतात्मक देह आणि आत जीव सत्ता ही कशी आली? ही झाली आणि मग त्याचं बरंच स्वरूप बदललं. समजा अजून माणसाच्या वेदाचारांनी हे 500,000 वर्षात जर नाहीस झालं नाही इथलं जीव जगत नाहीस झालं तरी संपूर्ण नाहीस होणार नाही. काहीतरी शिल्लक राहील त्याच्यातून परत शून्यापासून जशी सुरुवात करावी तसं होईल. पण असं काही जर घडलं नाही तर 10,000 वर्षांनी 50,000 वर्षांनी आता ज्या पद्धतीने जीवसृष्टी दिसते आहे त्याच्यापेक्षा कदाचित वेगळी दिसेल असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. असू शकेल. पण त्याच्यामध्ये असणारा जीव हा घटक आणि पंचभूत हा घटक हा जसाच्या तसाच राहणार आहे. या देहांना सगळ्या देहांना मी आहे असा भाव राहतो. जसं परमात्म्याला होताना निर्गुण निराकार त्या स्थितीत जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा आपण आहोत हे त्याला कळलं. तसं अगदी मुंगीला देखील आपण आहोत हे कळतं. तुम्ही तिला चालताना अडथळा केला तर थोडी तोंड वळून दुसरीकडून जाते. आपण आहोत मी आहे आणि मी देहाबरोबर आहे नव्हे देह आहे असा साहंकार ज्याला म्हणतात मी निर्माण झाला. खरं म्हणजे परमात्माच परमात्म्याचाच खेळ आहे. तो परमात्माच खाली आला अशा तऱ्हेने भूतमात्रांपर्यंत. त्याच्या ठिकाणी संकल्प झाला. संकल्प शक्ती होती म्हणून झाला नाही तर कसा झाला असता. त्या संकल्पामुळे त्याच्या ठिकाणीच त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मधूनच त्याच्या गुणधर्मांमधूनच त्रिगुण झाले. त्या त्रिगुणांच्या गुणधर्मातूनच पंचभूत झाली. पण परमात्माच हे सगळं झाला. पंचभूतांच्याही विशिष्ट झटापटीतून आपल्याला दिसतं तसं विश्व साकार झालं आणि एक यज्ञकर्मच विश्वामध्ये सुरू झालं. जसं सूर्याने तापावं प्रकाश द्यावा समुद्राच्या पाण्याची वाफ व्हावी पर्जन्य पडावा वनस्पती निर्माण व्हावी कित्येक प्राणी मात्रांना जीवदान मिळावं मनुष्यांसकट अशा प्रकारचं एक चक्र सुरू झालं. या सगळ्या चक्राला मी हा भाव मात्र व्यापून आहे. अगदी वनस्पतीपर्यंत आहे. आपल्याला तो जरी समजला नाही तरी याच्यामध्ये हा जो साहंकार अहंकारासहित असणारा मी, देहाच्या अहंकारासहित असणारा, त्या देह मी या भावनेला फक्त मनुष्य मात्रामध्ये या मी चा शोध घ्यावा अशी वृत्ती निर्माण झाली. त्याच्यातून एका बाजूनी शास्त्र विकसित झालं, एका बाजूनी परमार्थ शास्त्र विकसित झालं. विज्ञान आणि परमार्थ शास्त्र दोन्ही विकसित झालं. विज्ञान हे जगताबद्दल ही माहिती घेण्याचं काम करत आहे, तसंच देहाच्या अंतर्गत देखील नेमकं मनाचं कार्य कसं चालतं, बुद्धीचं कसं चालतं, सगळी विश्लेषण करायचं काम विज्ञान करत आहे. तर परमार्थ शास्त्र या शुद्ध जाणीवेला जर जाऊन पोचलं तर शांती मिळते, समाधान मिळतं. आपण देह ही भावना जाते, आपण निर्गुण परमात्म्याशी एकरूपता साधतो, असा विचार विकसित झाला, त्या प्रकारे साधना विकसित झाल्या आणि या साहंकार अशा मी मधूनच अहंकार रहित असणारा व्यापक भावाचा मीचा जणू नाश झालेला आहे, असा अस्तित्व मात्र भाव असलेला, परमात्म्याशी एकरूपता साधलेला असा एक चमत्कार निर्माण झाला. म्हणून निर्गुण परमात्माच अशा रीतीने एका चक्राकार गतीने परमात्म्याशी एकरूप होतो. भगवद्गीतेने याच्यातून काही सिद्धांत मांडले. निर्गुण परमात्मा यज्ञद्वारा भूतमात्र झालेला आहे, हा पहिला सिद्धांत. मनुष्य मात्रांनी हे जाणून यज्ञद्वारा अन्य भूतमात्रांची आणि परमात्म्यांनी निर्माण केलेल्या जगताची सेवा करावी, हा दुसरा सिद्धांत. आणि जसा परमात्मा यज्ञद्वारा भूतमात्र झाला, तसं भूतमात्र म्हणजे विशिष्ट करून मनुष्य मात्रांनी यज्ञद्वारा परत परमात्म्याला प्राप्त करावं, असे तीन सिद्धांत निर्माण झाले. प्रश्न तर खूप साधा आहे, पण मी मुळातून हे काय नक्की झालेलं आहे ते सांगतो आहे तुम्हाला. आता प्रश्न वाचला, देहाचा अंत झाल्यावर त्यासोबत असलेल्या सत्व रजतम गुणांचे काय होते. देहाच्या सोबत नाही, देहच सत्व रजतमांचं आहे असं मी म्हटलं, आणि ते का आहे हे सांगायला खरं म्हणजे एवढ्या खोलात शिरलो. कारण एवढंच म्हटलं असतं तर ते मला समजलं असतं मी काय बोलतोय, पण मी हे का बोलतोय हे तुम्हाला समजलं नसतं, म्हणून हे एवढं मला सांगायला लागलं. मूळ प्रश्नात हे काही नाही. जेव्हा देहाचा अंत होतो तेव्हा चैतन्य आणि त्या चैतन्याने धरून ठेवलेला देह, त्या चैतन्यावर संस्कार होतात, त्या चैतन्यावर ही सत्वरजतमाचे संस्कार होतात. त्याला आपण परमात्मा ही जाणीव नसल्यामुळं मी जीव, मज बंधन, मज आहे जन्म मरण, केल्या कर्मांचे फळ आपण भोगी ना आता, अशी त्याची भावना होते. अशी भावना झाल्यामुळं तो पुनरपी जननम पुनरपी मरणम असं स्वतःच ओढून घेतो. तेव्हा त्या चैतन्यापाशी अबोधात्मक जे सत्व रजतम आहे ते तसंच राहतं, त्याच्यात काही फरक पडत नाही देह गेल्यानंतर. आणि परत जेव्हा जन्म होतो तेव्हा ते चैतन्य तशाच प्रकारचं पंचभूतात्मक देह स्वीकारून त्याच्यात प्रवेश करतो. हे गूढ आहे, तरी देखील असं म्हणतात की जे सात्विक चैतन्य आहे त्या सात्विक चैतन्याला देह धारण करण्यासाठी तसा अनुकूल गर्भ ज्याला म्हणू तो जेव्हा मिळतो तेव्हा तो त्याच्यात प्रविष्ट होतो. ते चैतन्य सगळीकडे अन्नद्वारा फिरत असत. अन्न हे चैतन्यच आहे, त्याला एक कवच आहे आत, जाणीव आहे त्याला. जेव्हा तशी एक योग्य स्थिती मिळेल त्याच्या गुणधर्मांनुसार, तेव्हा त्याचा जन्म होतो विशिष्ट ठिकाणी. म्हणून असं म्हणतात की महात्मा गांधींसारखी व्यक्ती गेली तर परत तितकी अनुकूलता त्या चैतन्याला मिळून परत जन्म होण्यासाठी कदाचित 700-800 वर्ष जायला लागतात. हिटलर सारखा एखादा गुंड प्रवृत्तीचा मनुष्य जर गेला तर हे जन्म परम दुर्लभच असतात. इतकी अनुकूल स्थिती मिळून परत जन्म घेण्यासाठी त्या चैतन्याला जरा वाट पाहायला लागते असं म्हणतात. त्या मनाने साध्या माणसांचं इथं गेला की तिथं जन्माला आला कुठंतरी तयारच असत असं म्हणतात. तेव्हा त्याचा त्या चैतन्याला तशा प्रकारची परिस्थिती नक्की निर्माण होऊन तो ज्या पंचभूतांचा संघात बरोबर सांभाळणार आहे तशी अनुकूल परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्याचा तसा जन्म होतो. म्हणून हे जे सत्व रज तम आहे तर ते गेल्यास इथं काहीच जात नाही ही तर गंमत आहे. सिद्धांतच असा आहे की सगळंच अविनाशी आहे, फक्त ट्रान्सफॉर्म होऊ शकतं जर काही झालं तर. अगदी देह जरी गेला आणि जाळला तरी देखील घटक फक्त ट्रान्सफॉर्म होतात. काहीचा धूर होईल, काहींची राख होईल, काहींचा वायू होईल, इतकंच. नाश कशाचाच होत नाही, जीव चैतन्याचाही होत नाही आणि पंचभूतांचाही होत नाही. तेव्हा ते जीव चैतन्य त्याला अनुकूल अशी पंचभूत परत गोळा करतं आपल्या अवतीभोवती आणि सत्वरज तमाचा खेळ चालू राहतो. खरं म्हणजे हा परमात्म्याचा खेळ आहे. या परमात्म्याच्या खेळामध्ये म्हणून तर त्याच्या परमात्म्याच्या सत्तेने चाललेल्या विश्वामध्ये काहीही जरी झालं तरी मूळ परमात्म्याला तो जसा कितीही हत्या झाल्या, कितीही जन्म झाला, कितीही लोकसंख्या वाढली, मध्यंतरी फार हत्या होत असत ना. जिथं काश्मीरमध्ये, अफगाणिस्तानमध्ये या तालिबाननी केलेला धुडगूस, त्या बुद्धाच्या मूर्ती फोडल्या, तेव्हा मला किती जणांनी विचारलं मग आता परमात्मा काय करतोय. परमात्मा तुमच्या आत बसून प्रश्न विचारतोय की आता परमात्मा काय करतोय. तुम्हाला माहित नाही की परमात्माच तुमच्या आत आहे, त्याला काही फरक पडत नाही. तोच रावण होतो, तोच राम होतो. बाहेरच्या या सत्वरज तमाप्रमाणे ते चैतन्य तशा प्रकारे वर्तन करतं. बाकी हे सगळं बिघडवत जरी नेलं आणि पार माग जाऊन पोचलं हे विश्व, 7000 अणुबॉम्ब रशियाकडे आहेत, 7500 आणि 7200 अमेरिकेकडं, परवा संख्या आली ती. आणि फ्रान्सकडे किती आहेत, काहीतरी 500-700, ब्रिटनकडे 1000 दरम्यान, आणि भारत 80-100 आणि पाकिस्तान 100-120 असा आकडा आला होता. हे कोणाचं तरी जर डोकं फिरलं आणि सगळे गेले परमात्म्यात काही नाही फरक पडत. हे सगळं तसं नाहीस झाल्यासारखं होईल, कोणीतरी शिल्लक राहील, परत त्याची बुद्धी हा सगळा प्रवास जो तिला अनभिज्ञ असेल, तर्क बुद्धी लढवेल, परत काहीतरी करायचा प्रयत्न करेल. हे सगळं परमात्म्यापासून. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे मियाची केले काय, हे माझे मी झाले तरी मिया नाही केले, हे जेणे जाणीतले तो सुट लागा असं म्हणतात. हे माझ्यापासून झालेलं आहे पण मी नाही केलं असं जो जाणतो तो या जगत व्यवहारापासून मुक्त असतो. बाकी देव देव तसे प्रतिमाच आहेत. आर्य समाजाची निर्मिती कशी झाली, कोणी केली? दयानंद सरस्वतींनी. त्यांच्या घरात बंगालमध्ये बंगालमधलं पारंपरिक कर्मठ लोकांचं ब्राह्मण घरामध्ये देव्हारा एक देवखोलीच होती. वात दिव्याची होती, लावून ठेवलेली, दिवा जळत होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिलं तर दिवा विजलेला, देव इकडं तिकडं पडलेले, उंदरांनी धुडगूस घातलेला. दयानंद सरस्वतींना वाटलं की जो देव स्वतःच्या आडणीवरून खाली ढकलून दिला जातो, पडतो, उंदीर ढकलून देतो त्याला, तो कसला आलाय देव? तो उंदीर गेला वात खायला, तेल खायला, आणि मग तिथं फिरला यथेच्छ. असं म्हटल्यामुळं हा देव न मानणारा संप्रदाय निर्माण झाला. परमात्म्याला काय फरक पडला? मूळ स्थितीला काही नाही फरक पडत. तुम्ही देव माना, देव मानू नका, तुम्ही आस्तिक असा, आस्तिक ही तसाच. कोणत्याही आस्तिकाने सिद्ध नाही केलेलं, करू नाही शकलेला, नास्तिक ही तसाच. कुठल्याही नास्तिकाने सिद्ध नाही केलं, करू नाही शकला की देव नाही, देव आहे हे. कारण देव शांती स्वरूप आहे, तुमच्या अंतर्यामी समाधानाच्या रूपाने बसतो, तो बाहेर असा मूर्तीमध्ये आहे वगैरे. मग या वितंडवादातून अनास्था निर्माण होते. हे या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं निर्गुण निराकार परमात्म्यापासून आपण आहोत अशा प्रकारे साहंकार देह असणारा तोही मनुष्य मात्र, तो मृत्यू पावला तर त्याच्याबरोबर त्याचे सत्वरज गुण समात्मक संस्कार येतात, आणि ते संस्कार अनुकूल अशा पंचभूतांना परत आपल्यापाशी घेतात. काही जणांचे डोळे तुम्ही जर पाहिले तर झोप पुरी झाल्यावर ही झोप पुरी नाही झाली असे असतात. तमो गुणांनी भरलेल्या पापण्यातली डोळे देखील पुलंनी कुठेतरी म्हटले ना की तो वॉचमन आला, तो वॉचमन त्या चाळीतली कुठली तरी तक्रार, तर वॉचमन जरा रात्री जास्तच झाल्यासारखा होता, जास्त झालेली होती असं म्हणतात. असा असा तमोगुण दारू न पिता देखील कोणाकोणाच्या ठिकाणी असतो. बधीर असतात, कान बधीर, डोळे बधीर, काही जण तेज असतात. त्यांचा जीवात्मा या सृष्टीमधून तशी तेज गोष्टी स्वीकारतो, काही जणांचा असा स्वीकारतो. हाक मारल्यावर देखील थोड्या वेळाने मागं वळून बघतात असे लोक असतात. हालचाली ही मंद, त्यांची पंचभूत कशी मंद झाली, त्यांच्या आत असणाऱ्या चैतन्यामुळे ती मंद झाली. ते तसंच काहीतरी गोळा करतात, तसंच काही खातात, तसंच त्यांच्या शरीरावर जमा होतं, त्याला काय करणार? म्हणून देहाचा अंत झाल्यावर देहासोबत असलेले जे सत्व रज तम गुण आहेत ते सगळं घेऊन जीव जातो, आणि परत जन्माला ते सगळं घेऊन येतो, आणि त्याला अनुरूप अनुकूल अशी प्रकृती घेऊन येतो. ज्या वेळेला सर्व परमात्म्यापासून झालं असं आपण म्हणतो, तेव्हा सर्व परमात्म्यापासून झालं असा खराखुरा बोध असेल तर सगळी कर्म तोच करून घेतो. पण आपण एका बाजूने फक्त तत्वज्ञान वाचतो आणि एका बाजूने कर्म करणारे आपणच असतो, परमात्मा कुठं असतो? हो की नाही? नसतो ना उपस्थित. आपल्या मनात, आपल्या बुद्धीत, आपल्या बोधात परमात्मा नसतो, म्हणून तो साहंकार जीव निर्माण होतो. भगवंतांनी मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मत स्थानी सर्व भूतानी, मी अव्यक्त मूर्तीन अशा मी हे सर्व विश्व झालेलो आहे असं नवव्या अध्यायात भगवंत म्हणतात. माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत, सर्व भूत मात्र माझ्यात आहेत, परमात्म्यात आहेत असं ते म्हणतात. आणि पुढच्याच क्षणाला म्हणतात नचाहम तेष्व अवस्थित, पण त्यांच्या ठिकाणी मात्र मी नाही. कारण ते तसं समजले पाहिजेत ना, ते जर स्वतः देह समजतील तर त्यांच्या ठिकाणी मी कसा असेल. नच मत्स्थानी भूतानी, किती उलट सुलट. माझ्या ठिकाणी ही भूत मात्र नावाचा कोणताही प्रकार नाही, कारण मी मुळात निर्गुण निराकार निष्क्रिय अव्यक्त असाच आहे. पश्चमे योगमैश्वरम, माझा हा ऐश्वर युक्त योग तू पाहा. म्हणून मनुष्य जेव्हा कर्म करतो आणि तो मी करतो ही भावना असते, आणि जेव्हा तो शास्त्र बोलतो की सगळं परमात्म्यानेच केलेलं आहे, तेव्हा त्याची तशी भावना नसते. नाहीतर खेळ विसी तैसा खेळेन साचार असं स्वरूपानंद म्हणतातच की तूची सूत्रधार बाहुलेनी, तू यंत्री मी यंत्र असं रामकृष्ण म्हणतात आपण म्हणतो. म्हणून आपल्या ठिकाणी परमात्मा निद्रिस्त आहे, त्याला जाग करण्याचं काम आपण करतोय. मग तत्वज्ञान तमोगुणी मनुष्य हाही कर्मामुळे तमोगुणापर्यंत येऊन पोहोचला. सत्वगुणी मनुष्य ही सत्वाच्या योगाने कर्मामुळे सात्विक कर्मामुळे सत्वगुणापर्यंत येऊन पोहोचला. सत्व रजतम प्रत्येकामध्ये आहेत. रावण तमोगुणी होता आणि रावण रजोगुणी होता, कुंभकर्ण तमोगुणी होता आणि रावण रजोगुणी होता. कुंभकर्णाला जाग केल्यावर तो म्हणाला चुकला असतो, रावणाला म्हणाला तमोगुणातही काही सत्वगुण असतो. तुम्ही जाग कसं करता याला महत्व आहे. तुम्ही तुमच्या पायांनी मध्यंतरी एक लग्न ठरत होत, लग्न ठरल्यावर त्या मुलीने निरोप असा दिला की मी दर शनिवारी मात्र पबला जाते. आता अशा कर्मांनी तिचा सत्वगुण वाढेल हे कोण वाढवतं. तुम्ही केंद्रात येतात, तुमचा सत्वगुण वाढवण्याचं काम दुसरं कोणी करतंय. रजोगुणाचा रजोगुण देखील रजोगुणी व्यक्ती कर्मानी वाढवत असते, तमोगुणी व्यक्तीचा तमोगुण देखील कर्मानी तो वाढवत असतो. तुम्ही कशाला फुंकर घालता हे महत्वाचं आहे, मग तो वाढेल. त्यामुळे तमोगुणी मंडळींचा काही दोषच नाही त्याच्यात असं नाही म्हणता येणार. त्याच्या कर्मांमुळेच ते तसे झालेले असतात आणि त्या कर्मांची फळं ते भोगतही असतात. कर्म करून घेणारा हा जीव आहे आत असणारा, जो स्वतः परमात्म्यापासून वेगळा समजला स्वतःला तो आहे. वस्तुतः तो परमात्मा आहे, पण आपण परमात्मा आहोत हे त्याला आत्ता या सांप्रत कळत नाहीये ना. त्याला कशाला, साधकाला 25-25 वर्ष साधना केल्यावर 30-30 वर्ष अजून आपलं स्पष्ट स्वरूप मधून अधून प्रचिती येऊन देखील शंका राहते की आपण खरंच परमात्मा आहोत की नाही. कधीतरी समजतं कधीतरी नाही अशी त्याची परिस्थिती असते. साधकाशी संदेह वृत्ती, पुढे होत असे निवृत्ती, या कारणे निसंदेह श्रुती साधू ओळखावा. ही संदेह निवृत्ती पूर्ण झाली की तो परमात्म्याशी एकरूप झाला. तोपर्यंत तो आपल्या स्वतःला वेगळं समजतो असं असल्यामुळं, नाहीतर कसं राहतं की परमात्म्याच्याच प्रकाशात तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकायला जाता, परमात्म्याच्याच प्रकाशात आम्ही काही वेगळं करतो. स्वामीजी म्हणायचे ना ते किती 12 आणि काहीतरी काय म्हणायचे, 4 आणि कादंबरी मला. तुम्हाला परमात्म्याने बुद्धी दिली म्हणून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता आणि आम्हाला परमात्म्याने बुद्धी दिली म्हणून आम्ही ती 4 आणि मला कादंबऱ्या वाचतो असं थोडंच आहे. कर्मस्वातंत्र्य जर आहे तर त्याचा उपयोग करून सात्विक जीवनाकडे जाण्याचाही अधिकार आहे माणसाला. बरोबर आहे की नाही? पण तो ते करत नाही. का करत नाही? तर काम एष क्रोध एष असा तो आता वाढत जाईल हा विषय. पण त्याच्या अंतःकरणात त्यांनी जमा केलेले काम क्रोध यामुळं असं होतं. त्याच्या प्रेरणा त्यांनी मिळवलेल्या असतात. म्हणून तर तस्य कर्तार मपिमाम, या सगळ्याचा मी करता आहे पण मी प्रत्यक्षात काही नाही केलं. चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशहा, गुण आणि कर्म माझ्यापासून झाले पण पुढे त्यांच्या न्यायाने त्यांच्या कायद्यानेच सगळं झालं. तस्य कर्तारम अपिमाम विधि अकर्तारम अव्ययम, मात्र याच्यापासून मी परमात्मा अत्यंत अकर्ता आणि अव्यय हा तसाच राहिलेला आहे असं असं भगवंत या कारणाकरता म्हटलंय. मस्त दीपक, असं जेव्हा होतं तेव्हा मला फार बरं वाटतं. कारण आज मी बोललो आणि तुम्ही पुढच्या गुरुवारी प्रश्न उपस्थित केला तर त्याचा जो वेग असतो तो जातो, त्याचं नवं उत्तर तयार होतं. पण याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये उत्तर जर किंवा चर्चा किंवा समाधान हवं असेल तर इथंच विचारणं गरजेचं आहे. असं असं इथल्या इथंच विचारत जा. काही मनात येणं खूप स्वाभाविक आहे. अशा अशा प्रकारे ही परमात्म्याने निर्माण केलेल्या जगताची घडामोड स्वतंत्र रीतीने त्याच्या आत बाहेर परमात्माच खरं म्हणजे असताना चालू आहे. हरिओम. तसंच एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.
श्री राम, काही निवेदन आहे. आज या महिन्यातला पहिला गुरुवार असल्यामुळे सायंकाळच्या केंद्राला सुट्टी.